पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 6 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्ही देखील तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. कारण तो म्हणतो, मी अनुकूल समयी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले. पहा, आता अनुकूल समय आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही कशातही कोणाला अडखळण्यास कारण होत नाही. उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आमच्याविषयीची खात्री पटवून देतो. आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात, फटक्यात, बंदिवासात व दंगलीत, कष्टात, जागरणात व उपासात शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने, खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे बाळगून गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खात्री पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत. अपरिचित आहोत आणि सुपरिचित आहोत. मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही. आम्ही दुःखीत तरी सदोदित आनंद करणारे. आम्ही दरिद्री तरी पुष्कळांना धनवान करणारे. आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो. अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतकरण मोठे झाले आहे. आमच्यात तुम्ही संकोचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकोचित झाला आहात. आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतकरण मोठे करा, हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो. विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीतिमान व अनाचार यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एक वाक्यता कशी होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एक वाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवासस्थान आहात. कारण देवाने म्हणले आहे की मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील. आणि म्हणून प्रभू म्हणतो की त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा. अशुद्ध त्या शिवू नका, म्हणजे मी तुम्हा स्वीकारेन आणि मी तुम्हाच पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.